सज्जनपूरची राणी एक दुर्जनगडचा राजा, राणीची अकडम वाणी राजाचा तिकडम भेजा. एक सज्जनपूरची राणी एक दुर्जनगडचा राजा, राणीची अकडम वाणी राजाचा तिकडम भेजा. दोघातून उठला चाळ, फटाक्यांची वाजली माळ, तिचे मातीचे पाय त्याच्या हाती आभाळ. हे नाते मुलुखाचे कलंदर